शरदाळ्या गुरु आशीष देऊ तरवाळ्या सहु शिष्य
गुरु स्वयं